शांती। आज आहे 10/2/2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबांकडून तुम्हाला जे अद्वैत मत अर्थात श्रीमत मिळत आहे त्यानुसार चालून कलियुगी मनुष्यांना सतयुगी देवता बनविण्याचे श्रेष्ठ कर्तव्य करायचे आहे। प्रश्न आहे, सर्व मनुष्य मात्र दुःखी का बनले आहेत, त्याचे मूळ कारण काय आहे? उत्तर आहे, रावणाने सर्वांना शापित केले आहे, त्यामुळे सर्व दुःखी बनले आहेत। बाबा वारसा देतात, रावण शाप देतो, हे सुद्धा दुनिया जाणत नाही। बाबांनी वारसा दिला म्हणूनच तर भारतवासी इतके सुखी, स्वर्गाचे मालक बनले, पूज्य बनले, शापित झाल्यामुळे पुजारी बनतात। ओम शांती। मुले इथे मधुवनमध्ये बापदादांकडे येतात, जेव्हा हॉलमध्ये येतात बघतात अगोदर भाऊ बहिणी बसतात, नंतर मग बघतात बापदादा आलेले आहेत, तेव्हा बाबांची आठवण येते। तुम्ही प्रजापिता ब्रह्माची मुले ब्राह्मण आणि ब्राह्मणी आहात, ते अर्थात दुनियेतील ब्राह्मण तर ब्रह्मा बाबांना जाणत सुद्धा नाहीत, तुम्ही मुले जाणता। जेव्हा बाबा येतात तेव्हा ब्रह्मा विष्णू शंकर सुद्धा नक्की पाहिजेत। म्हटलेच जाते, त्रिमूर्ती शिवभगवानू वाच। आता तिघांच्याही द्वारे तर बोलणार नाहीत ना, या गोष्टी व्यवस्थित बुद्धीमध्ये धारण करायच्या आहेत। बेहदच्या बाबांकडून नक्कीच स्वर्गाचा वारसा मिळतो, त्यामुळे सर्व भक्त भगवंताकडून काय इच्छितात? जीवन मुक्ती। आता आहे जीवन बंधन। सर्वजण बाबांची आठवण करतात की येऊन या बंधनातून मुक्त करा। आता तुम्ही मुलेच जाणता की बाबा आलेले आहेत, कल्पकल्प बाबा येतात, बोलावतात देखील, तुम मात पिता हम बालक तेरे, तुम्हारी कृपा से सुख घनेरे। परंतु याचा अर्थ तर कोणीही समजत नाहीत, निराकार बाबांकरिता समजतात, गातात परंतु मिळत काहीच नाही। आता तुम्हा मुलांना त्यांच्याकडून वारसा मिळतो आहे, पुन्हा मग एका कल्पानंतरच मिळेल। मुले जाणतात बाबा येऊन अर्ध्या कल्पासाठी वारसा देतात आणि रावण मग शाप देतो। दुनिया हे देखील जाणत नाही की आपण सर्व शापित आहोत, रावणाचा शाप मिळाला आहे म्हणून सर्व दुःखी आहेत। भारतवासी सुखी होते, काल या लक्ष्मी नारायणाचे राज्य भारतामध्ये होते, देवतांच्या पुढे डोके टेकतात, पूजा करतात, परंतु सतयुग केव्हा होते हे कोणालाच माहीत नाही। आता बघा, फक्त सतयुगाचा कालावधी लाखो वर्ष दाखवला आहे, मग त्रेताचा, द्वापार कलियुगाचा, त्या हिशोबाने तर मनुष्य किती भरमसाठ होतील। फक्त सतयुगातच पुष्कळ मनुष्य होतील, कोणत्याही मनुष्याच्या डोक्यातच शिरत नाही। बाबा बसून समजावून सांगतात की बघा, गायन देखील आहे, 33 कोटी देवता असतात, असे थोडेच आहे की ते काही लाखो वर्षांमध्ये होतात, तर हे देखील लोकांना समजावून सांगावे लागेल। आता तुम्ही समजता की बाबा आम्हाला स्वच्छ बुद्धी बनवत आहेत, रावण मलेच्छ बुद्धी अर्थात नीच बुद्धी बनवतो। मुख्य गोष्ट तर ही आहे, सतयुगामध्ये पवित्र असतात, इथे आहेत अपवित्र, हे देखील कोणाला माहिती नाही की राम राज्य कधीपासून कधीपर्यंत, रावण राज्य कधीपासून कधीपर्यंत असते। समजतात इथेच राम राज्य देखील आहे, रावण राज्य देखील आहे, अनेक मतमतांतरे आहेत ना, जितके मनुष्य तितकी मते आहेत। आता इथे तुम्हा मुलांना एक अद्वैत मत मिळत आहे जे बाबाच देतात। तुम्ही आता ब्रह्माद्वारे देवता बनत आहात, देवतांची महती गायली जाते, सर्व गुणसंपन्न 16 कला संपूर्ण आहेत, तर ते देखील मनुष्यच, मग मनुष्याची महिमा का गातात? जरूर काही फरक असेल ना। आता तुम्ही मुले देखील नंबरवार पुरुषार्थानुसार मनुष्यांना देवता बनविण्याचे कर्तव्य शिकता। कलियुगी मनुष्याला तुम्ही सतयुगी देवता बनवता अर्थात शांतीधामचा, ब्रह्मांडाचा आणि विश्वाचा मालक बनवता, हे काही शांतीधाम तर नाही ना। इथे तर कर्म नक्की करावे लागते, ते आहे स्वीट सायलेन्स होम। आता तुम्ही समजता आपण आत्मे स्वीट होम ब्रह्मांडाचे मालक आहोत, तिथे सुख दुःखापासून अलिप्त असतो, मग सतयुगामध्ये विश्वाचे मालक बनतो। आता तुम्ही मुले लायक बनत आहात, एम ऑब्जेक्ट अचूक समोर उभे आहे, तुम्ही मुले आहात योग बळवाले,
ते आहेत बाहुबळवाले.
तुम्ही देखील युद्धाच्या मैदानावर आहात, परंतु तुम्ही आहात डबल अहिंसक. ते आहेत हिंसक. हिंसा काम कटारीला म्हटले जाते. संन्यासी देखील समजतात ही हिंसा आहे म्हणून पवित्र बनतात, परंतु तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणाचेही बाबांवर प्रेम नाही आहे. आशिक माशुकचे प्रेम असते ना, ते अर्थात दुनियेतील आशिक माशुक तर एका जन्मासाठी गायले जातात. तुम्ही सर्व आहात मज माशुकचे आशिक. भक्ती मार्गामध्ये मज एका माशुकची आठवण करत आला आहात. आता मी म्हणतो, फक्त हा शेवटचा जन्म पवित्र बना आणि यथार्थ रीतीने आठवण करा, तर मग आठवण केल्यानेच तुमची सुटका होईल.
सतयुगामध्ये आठवण करण्याची गरजच राहणार नाही.
दुःखामध्ये सर्वजण आठवण करतात. हा आहे नरक, याला स्वर्ग तर म्हणणार नाही ना. जर मोठे श्रीमंत आहेत ते समजतात की आमच्यासाठी तर इथेच स्वर्ग आहे. विमान इत्यादी सर्व काही वैभव आहे. किती अंधश्रद्धेमध्ये राहतात. गातात देखील, तुम मात पिता हम बालक तेरे, तुम्हारी कृपा से सुख घनेरे, परंतु समजत काहीच नाहीत. कोणते सुख भरभरून मिळाले हे कोणीही जाणत नाहीत. बोलते तर आत्माच ना. तुम्ही आत्मे समजता की आपल्याला भरभरून सुख मिळणार आहे. त्याचे नावच आहे स्वर्ग, सुखधाम. स्वर्ग सर्वांना खूप गोडही वाटतो. तुम्ही आता जाणता स्वर्गामध्ये हिरे माणकांचे किती महाल होते. भक्ती मार्गामध्ये देखील किती अगणित धन होते. सोमनाथाचे मंदिर जे बनवले आहे त्यामध्ये एक एक मूर्ती लाखोंच्या किमतीची होती. त्या सर्व मूर्त्या गेल्या कुठे? किती लुटून घेऊन गेले? मुसलमानांनी नेऊन मशिदीमध्ये वगैरे लावले. इतकी अपार संपत्ती होती. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे. आता पुन्हा आपण बाबांकडून स्वर्गाचे मालक बनत आहोत. आमचे महाल सोन्याचे असतील. दरवाजे देखील जडवलेले असतील. जैनांची मंदिरे देखील अशी बनवलेली असतात. आता हिरे इत्यादी काही राहिलेले नाहीत जे पूर्वी होते. आता तुम्ही जाणता आम्ही बाबांकडून स्वर्गाचा वारसा घेत आहोत. शिवबाबा येतात देखील भारतामध्येच. भारतालाच शिवभगवंताकडून स्वर्गाचा वारसा मिळतो. ख्रिश्चन देखील म्हणतात क्राइस्टच्या 3000 वर्षांपूर्वी भारत स्वर्ग होता, परंतु राज्य कोण करत होते हे मात्र कोणालाच माहीत नाही. बाकी एवढे मात्र समजतात, भारत फार पुरातन आहे, तर इथेच स्वर्ग होता ना. बाबांना म्हणतात देखील हेविनली गॉडफादर, अर्थात स्वर्ग स्थापन करणारे फादर. तर जरूर फादर आले असतील, तेव्हाच तर तुम्ही स्वर्गाचे मालक बनला असाल. दर 5000 वर्षांनंतर स्वर्गाचे मालक बनता, मग अर्ध्या कल्पानंतर रावण राज्य सुरू होते.
चित्रांमध्ये असे स्पष्ट करून दाखवा ज्यामुळे लाखो वर्षांची गोष्टच बुद्धीतून निघून जाईल.
लक्ष्मी नारायण कोणी एक नाहीत. यांची डिनॅस्टी अर्थात राजघराणे असेल ना, तर मग त्यांचीच मुले राजा बनत असतील. राजे तर खूप बनत असतील ना. सर्व माळा बनलेली आहे. माळेचाच जप करतात ना. जे बाबांचे मदतगार बनून बाबांची सेवा करतात त्यांचीच माळा बनते. जे पूर्ण चक्रामध्ये येतात, पूज्य पुजारी बनतात, त्यांचेच हे यादगार अर्थात स्मारक आहे.
तुम्ही पूज्य पासून पुजारी बनता तेव्हा मग आपल्याच माळेची बसून पूजा करता.
पहिले माळेला हात लावून मग डोके टेकवाल, नंतर मग माळा जपायला सुरुवात करता. तुम्ही देखील पूर्ण चक्र फिरता, मग शिवबाबांकडून वारसा मिळवता. हे रहस्य तुम्हीच जाणता. मनुष्य तर कोणी कोणाच्या नावाची तर कोणी कोणाच्या नावाची माळा जपतात, जाणत काहीच नाहीत. आता तुम्हाला माळेविषयीचे सर्व ज्ञान आहे, बाकी कोणाला हे ज्ञान नाहीये. ख्रिश्चनांना थोडेच समजते की हे कोणाची माळा जपतात. ही माळा त्यांचीच आहे, जे बाबांचे मदतगार बनून सेवा करतात. जे पावन होते ते सर्व इथे येता येता आता पतित बनले आहेत. मग नंबरवार सर्व जातील. नंबरवार येतात आणि नंबरवार जातात. किती समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. हे झाड आहे. किती शाखा उपशाखा मठ पंथ आहेत. आता हे पूर्ण झाड नष्ट होणार आहे. नंतर मग तुमचे फाउंडेशन लागेल. तुम्ही आहात या झाडाचे फाउंडेशन अर्थात पाया. त्यामध्ये सूर्यवंशी चंद्रवंशी दोन्ही आहेत. सतयुग त्रेतामध्ये जे राज्य करणारे होते त्यांचा आता धर्मच राहिलेला नाही, फक्त चित्रे राहिली आहेत. ज्यांची चित्रे आहेत त्यांच्या जीवनचरित्राला तर जाणून घेतले पाहिजे ना. म्हणतात अमकी चीज लाखो वर्षांची जुनी आहे.
आता खरे पाहता जुन्यात जुना आहे आदि सनातन देवी देवता धर्म.
त्याच्या आधीची तर कोणती चीज वस्तू असू शकत नाही. बाकी सर्व 2500 वर्षांपूर्वीच्या पुरातन वस्तू असतील त्या उत्खनन करून काढतात ना.
भक्ती मार्गामध्ये ज्यांची पूजा करतात त्या जुन्या मूर्त्या उत्खनन करून काढतात, कारण भूकंपामध्ये सर्व मंदिरे इत्यादी कोसळतात, मग पुन्हा नवीन बनतात.
हिरे सोने इत्यादीच्या खाणी ज्या आता रिकाम्या झाल्या आहेत त्या पुन्हा तिथे भरल्या जातील. या सर्व गोष्टी आता तुमच्या बुद्धीमध्ये आहेत ना. बाबांनी जगाचा इतिहास भूगोल समजावून सांगितला आहे. सतयुगामध्ये किती थोडे मनुष्य असतात, मग वृद्धी होत जाते. सर्व आत्मे परमधामहून येत राहतात. येता येता झाड मोठे होते आणि मग झाड जेव्हा पूर्ण जर्जरीभूत अवस्थेला प्राप्त होते तेव्हा म्हटले जाते, राम गयो रावण गयो जिनक बहु परिवार है. अनेक धर्म आहेत ना. आपला परिवार किती छोटा आहे. हा फक्त ब्राह्मणांचा परिवार आहे. ते किती अनेक धर्म आहेत. लोकसंख्या सांगतात ना, तो सर्व आहे रावण संप्रदाय. हे सर्व जातील, बाकी फार थोडे शिल्लक राहतील. रावण संप्रदायवाले मग स्वर्गामध्ये येणार नाहीत, सगळे मुक्तीधाममध्ये राहतील. बाकी तुम्ही जे शिकता ते नंबरवार स्वर्गामध्ये याल.
आता तुम्हा मुलांना समजले आहे की ते कसे निराकारी झाड आहे. हे मनुष्य सृष्टीचे झाड आहे. हे सर्व तुमच्या बुद्धीमध्ये आहे.
अभ्यासाकडे लक्ष दिले नाही तर परीक्षेमध्ये नापास व्हाल. शिकत राहाल आणि शिकवत राहाल तर आनंद देखील होईल. जर विकारामध्ये गेलात तर बाकीचे हे सर्व विसरले जाईल. आत्मा जेव्हा पवित्र सोने असेल तेव्हा त्यामध्ये चांगली धारणा होईल.
सोन्याचे भांडे असते पवित्र गोल्डन.
कोणी पतित बनला तर ज्ञान ऐकू शकणार नाही. आता तुम्ही समोर बसला आहात. जाणता गॉडफादर शिवबाबा आम्हा आत्म्यांना शिकवत आहेत. आपण आत्मे या अवयवांद्वारे ऐकत आहोत. शिकवणारे बाबा आहेत. अशी पाठशाळा साऱ्या दुनियेमध्ये कुठे असेल. ते गॉडफादर आहेत, टीचर देखील आहेत, सद्गुरू सुद्धा आहेत. सर्वांना परत घेऊन जाणार आहेत. आता तुम्ही बाबांच्या सन्मुख बसले आहात. सन्मुख मुरली ऐकण्यात किती फरक आहे. जसा हा टेप रेकॉर्ड निघाला आहे, एक दिवस सर्वांकडे येईल. मुलांच्या सुखासाठी बाबा अशा वस्तू बनवून घेतात. काही मोठी गोष्ट नाहीये ना. हा सावल शहा आहे ना. आधी गोरा होता, आता सावळा बनला आहे. म्हणून तर श्याम सुंदर म्हणतात. तुम्ही जाणता आपण सुंदर होतो, आता काळे बनलो आहोत, पुन्हा सुंदर बनणार. फक्त एकच का बनेल. सापाने एकालाच दंश केला आहे का. सर्प तर मायेला म्हटले जाते ना. विकारामध्ये गेल्याने सावळे बनतात. किती समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. बेहदचे बाबा म्हणतात, गृहस्थ व्यवहारामध्ये राहून हा अंतिम जन्म माझ्याकरिता पवित्र बना. मुलांकडे ही भीक मागतात, कमलपुष्प समान पवित्र बना आणि माझी आठवण करा तर हा जन्म देखील पवित्र बनाल. आणि
आठवणीमध्ये राहिल्याने गतजन्मीची विकर्म देखील विनाश होतील.
हा आहे योग अग्नी, ज्यामुळे जन्मजन्मांतरीची पापे भस्म होतात. सतो प्रधानापासून सतो रजो तमोमध्ये येतात, त्यामुळे कला कमी होत जातात, भेसळ पडत जाते. आता बाबा म्हणतात, फक्त मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा.
बाकी पाण्याच्या नद्यांमध्ये स्नान केल्याने थोडेच पावन बनाल.
पाणी देखील तत्व आहे ना. पाच तत्व म्हटली जातात. या नद्या कशा पतित पावनी होऊ शकतील. नद्या तर सागरातून निघतात. पहिले तर सागर पतित पावन असला पाहिजे ना. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, विजयी माळेमध्ये येण्यासाठी बाबांचा मदतगार बनून सेवा करायची आहे. एका माशूकवर खरे प्रेम करायचे आहे, एकाचीच आठवण करायची आहे. दुसरा पॉइंट आहे, आपले अचूक एम ऑब्जेक्ट समोर ठेवून पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे.
डबल अहिंसक बनून मनुष्याला देवता बनविण्याचे श्रेष्ठ कर्तव्य करत राहायचे आहे.
आजचे वरदान आहे, विजयाच्या नशेमध्ये सदैव हर्षित राहणारे सर्व आकर्षणांपासून मुक्त भव. विजयाच्या नशेमध्ये सदैव हर्षित राहणारे सर्व आकर्षणांपासून मुक्त भव. स्पष्टीकरण आहे, विजयी रत्नांचे यादगार अर्थात स्मृतीचिन्ह बाबांच्या गळ्यातील हार आजही पूजला जातो. तर कायम हाच नशा रहावा की आम्ही बाबांच्या गळ्यातील हार विजयी रत्न आहोत, आम्ही विश्वाच्या मालकाची मुले आहोत, आम्हाला जे मिळाले आहे ते कोणालाच मिळू शकत नाही. हा नशा आणि आनंद कायम राहिला तर कोणत्याही प्रकारच्या आकर्षणापासून दूर राहाल. जो सदा विजयी असतो तो सदैव आनंदी असतो. एका बाबांच्याच आठवणीच्या आकर्षणामध्ये आकर्षित होतो. स्लोगन आहे, एकाच्या अंतामध्ये हरवून जाणे अर्थात एकांतवासी बनणे. एकाच्या अंतामध्ये हरवून जाणे अर्थात एकांतवासी बनणे. अव्यक्त इशारे, एकांत प्रिय बना, एकता आणि एकाग्रतेला धारण करा. आता सर्व मिळून एकमेकांची हिंमत वाढवत हा संकल्प करा की आता समयाला समीप आणायचेच आहे, आत्म्यांना मुक्ती द्यायचीच आहे. परंतु हे तेव्हा होईल जेव्हा विचार करण्याला स्मृती स्वरूपामध्ये आणाल. जिथे एकता आणि दृढता आहे तिथे असंभव देखील संभव होते. अच्छा, ओम शांती.